सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर श्रुती आहे तुमच्या सोबत टॉक टाइम मध्ये. आणि आज टॉक टाइम स्पेशल होतो आहे, म्युझिकल होतो आहे, कारण सोनी मराठीवर एक नवा शो येतो आहे सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे. आणि याच्या जज बेला शेंडे यांच्या सोबत आपण गप्पा मारतो आहोत. आणि बेला, तुम्ही काय सांगाल, कशी कन्सेप्ट आहे शोची, काय युनिकनेस आहे शो मध्ये?
सोनी मराठी प्रस्तुत सिंगिंग स्टार म्हणजे या नावातच सगळं आहे. म्हणजे जे ऍक्टर सिंगर्स आहेत आपल्याकडे, त्यांचं हे पर्व आहे आणि त्यांना मेंटर्स म्हणून आपल्याकडचे छान सिंगर्स त्यांना मेंटर्स म्हणून लाभले आहेत आणि ते त्यांचं गाणं चांगल्या प्रकारे बसवून घेतील. त्यांना काय छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतील त्या सांगतील. सो एक छान पर्व जिथे एक वेगळे पण आहे, जिथे आपल्याला ऍक्टर सिंगर्सला जज करायचं आहे, ऐकायचं आहे. आणि यू नेवर नो की एखादा खूप एक छान ऍक्टर सिंगर असे करिअर घडू शकतं कोणाचं तरी इथून. त्यांना तो कॉन्फिडन्स मिळू शकतो, त्यांना ती पॉझिटिव्हिटी या शोमधनं मिळू शकतं की अरे मी ऍक्टिंग आणि सिंगिंग या दोन्हीकडे खूप गांभीर्याने बघायला पाहिजे आणि मी त्याच्यात काहीतरी करू इच्छितो. हा जरी एक मार्ग त्यांना मिळाला तर आय थिंक खूप मोठं यश या शोचं होईल.
या दॅट्स व्हेरी ट्रू. म्हणजे यातल्याच एका ऍक्टर सिंगरचे आणखी काही दिवसांनी काही महिन्यांनी आपल्याला चित्रपटांमध्ये गाणी ऐकायला मिळतील असंही घडू शकतं. सो क्रॉस फिंगर्स फॉर दॅट. आणि आणखी गप्पा होणार आहेत, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा श्रुती सोबतच 93.5 रेड एफएम. बजाते रहो.